नमस्कार, आपल्या सगळ्यांचे मराठी विकिपीडिया वर आयोजित महिला संपादनेथॉन मध्ये स्वागत आहे। संपादनेथॉन मध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी काही गोष्टी कराव्यात। सर्वप्रथम आपण आपले विकिपीडिया सदस्य खाते तयार करावे। त्यासाठी ब्राउझर मध्ये mr.wikipedia.org टाइप करून एंटर करावे। आपण इथे विकिपीडियाचे मुखपृष्ठ पाहू शकता। आपण इथे नवीन खाते तयार करावर क्लिक करून नवीन खाते तयार करू शकता। इथे आपल्याला एक फॉर्म दिसेल, ज्या नावाने आपल्याला आपले खाते तयार करायचे आहे त्याचे सदस्य नाव इथे टाकावे। त्यानंतर त्या खात्याला पासवर्ड द्यावा, त्या पासवर्डची निश्चिती इथे करावी। आपण आपला ईमेल आयडी इथे टाकू शकता। आता आपल्याला इथे चित्रामध्ये दिसलेले अक्षर इथे टाईप करायची आहे। सगळी माहिती भरून झाल्यावरती खाते निर्माण करायचे आहे। आता ज्या नावाने आपण आपले सदस्य खाते तयार केले आहे ते सदस्य नाव इथे टाकायचे आहे आणि पासवर्ड इथे टाकून आपल्याला मराठी विकिपीडियामध्ये लॉग इन करायचे आहे। विकिपीडिया महिला संपादनेथॉन मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी या पानावर जाऊन सही करावी। त्यासाठी या लिंकवर क्लिक करावे। इथे आपल्याला इथे क्लिक करावर क्लिक करायचे आहे। इथे आपल्याला 4 वेळा टिल्डा टाईप करायचे आहे आणि आपले बदल प्रकाशित करायचे आहे। इथे आपण पाहू शकता आपल्या लॉग इन नेमने सही झालेली आहे। आपल्या योगदानाची नोंद होण्यासाठी आपल्याला पुन्हा संपादनेथॉनच्या पानावर जाऊन इथे दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचे आहे। इथे आपण ते इव्हेंट पेज पाहू शकता। आता आपल्याला लॉग इन विथ विकिपीडिया करायचे आहे। आपण मराठी विकिपीडियावर लॉग इन असल्यामुळे आपण इथे ऑलरेडी लॉग इन दिसू शकतो। आता आपल्याला अलाउवर क्लिक करायचे आहे। झाले, आता आपण महिला संपादनेथॉन मध्ये सहभागी झाला आहात। आता आपण मराठी विकिपीडियावर जाऊन आपल्या इच्छेप्रमाणे लिखाण करून उपक्रमात योगदान देऊ शकता। आपणास जागतिक महिला दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा। धन्यवाद।